उत्पत्ति 44 पवित्र बाइबल चांगली गोट। पितर अन योहान एक भिकारीला चांगला करह। एक दिस पितर अन योहान मंदिर मा गेत। एक अपंग माणूस भीक मांगुला साठी फाटक पासी बिसेल होता। पितर नी ते लंगडा माणूस सौ हेरना अन सांगना, मा पासी तुला देवला साठी पैसा तर नाही आहात, पण जी माने पासी आहात ती मा तुला देहे। ईसू ने नाव मा उठीनी चाली हिंड। लगेज देवनी ते लंगड़ा सा मानुसला चंगला करी दीदा। तेनी अठत अठ चालूला अन उठूला देवनी स्तुति करूला शुरुआत करी दीना। मंदिर ने आंगन मा हाजर रहे लोका नवाई कर हता। लगेज लोका से एक भीड़ जो चांगला हुएल हता तेने मानुसला हेरुला साठी आनी। पितर नी तेहला संगा, यो मानूस चांगला आहा, पण ये गोटवर नवाई नको हुईसेल। आम्ही तेला आमने शक्ती कल चांगला नाही करेल आहा, का ते ये साठी नाही का आम्ही देवला मान दी जहन। पण तो ईसू आहा जेनी ये मानूसला तेने शक्ती कन चांगला करेल आहा, कसा काय आम्ही ईसूवर भरोसा कर जहन। ते तुम्हीच आहास जिही ते रोमी राज्य मा ईसूला मारी टाकूला साठी सांगेल होता, पण तेला मारी टाका जो अख्खे सहला जीवन देहे, पण देवनी तेला मरेल मासून जीता करा। तुम्ही नाही समजेल का तुम्ही काय करी रहना आहास, पण जदव तुम्ही ते कामा सहला कर होतास तर जी देव सहून बोलणारशी सांगेल होता ती पुरा होईना। तेनी सांगेल होता का ख्रिस्त दुःख भोगविल अन मरी जाईल, अन तेला ये रीते हुयून दिना ते साठी आता पस्तावा करा अन देव सव फिरा, जेथी तुम्ही तुमने पाप साला धवीनी माफ करी दे। जदव मंदिर ने आगेवान सी पितर अन योहानला आयकना ते पक्का घाबरवायजी गेत। ते साठी तेही तेहला धरीनी जेलमा टाकी दिदनात, पण जी पितर नी सांगेल होता तेनेवर खूप लोकाशी विश्वास करा। ईसूवर विश्वास करणारशी संख्या वधीनी लगभग 5,000 होई गई। दुसरे दिशी ते यहुदी आगेवानशी पितर अन योहानला महायाजक अन दुसरे धार्मिक आगेवानशी ने पुढं ली आनात। ते माणूस बी ली आनात जो अपंग होता, तेही पितर अन योहानला सोदा अन अधिकार कन तुम्ही ते अपंग माणूसला चांगला करा। पितरनी जवाब दिदा, यो माणूस जो तुमने पुढं उभा आहा तेला ईसू ख्रिस्ने सामर्थ शक्ती मार्फते चांगला करेल आहा। तुम्ही ईसूला क्रूसवर टांगी दिदा, पण देवनी तेला फिरीनी जीता करा। तुम्ही तेला नकार करी दिनेल, पण ईसूने सामर्थ आणि शक्तीखल माध्यमने वर्ग तारण मिळवूला कना दुसरा मारोग नी आहा। ते आगेवान हेरनात होतात का पितर अन युहानी खूप साहस कन गोट करी होती, तेही हेरा का यो शानदार गोट होता। ते अभन होतात, पण मागून तेला आठव आना का ये गोहो ईसूने हारी होतात। ते साठी तेही तेहाला सांगा, आम्ही तुम्हाला पक्का वदारे दंड देऊ जो तुम्ही यो माणूस ईसूने बारामा लोकासाला काही दुसरा संदेश देता हास। ईसा खूप गोठी सांगता हास, तेने मागून तेनी पितर अन योहानला जाऊन दिदा। पेरी तो न करेल कामा तिजो अध्याय माई चांगली गोट लिखेल आहा।